नमस्कार। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुभाऊकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनाचे पयले बसकेचे अध्यक्षपद सांबाळे। वस्तू आणि सेवा कर मंडळाची फुडली बसका 23 सप्टेंबराक गोयात जातली अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या। विद्यार्थ्यांक वेगवेगळ्या स्पर्धात्मक परिक्षांची तयारी करपाक मजत करपा खातीर आयआयटी कानपूर हांणी तयार केल्लो साथी हो एप आधारित शिक्षणीक उपक्रम सुरू जाला आणि गोयात मान्सूनच्या पावसान नवो इतिहास रचला। आता पुराय खबरो। संसारीक समस्यांचे थळावे उपाय सोदपाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिला। नव्यान स्थापन जाल्ल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनाचे पयले गव्हर्निंग बोर्ड बसकेचे अध्यक्षपद प्रधानमंत्री मोदी हांणी आयज नवी दिल्लीत सांबाळे। हे बसकेत प्रधानमंत्र्यांनी पर्यावरण यंत्रणेच्या मार्गाक आडमेळी हाडपी समस्या सोदून काढून त्यो पयस करपा खातीर पावलां उबारपाक सांगले। सध्याच्या समस्यांचेर नवे उपाय सोदपाचेर संशोधन केंद्रीत असपाक जाय अशें ताणी सांगले। संस्थांचे प्रमाणीकरण करपाचो उलो मारून तज्ञांची वळेरी तयार करप तशेंच उदरगती खातीर डॅशबोर्ड तयार करपाची सुचोवणी प्रधानमंत्र्यांनी दिली। वस्तू आणि सेवा कर मंडळाची फुडली बसका 23 सप्टेंबराक गोयात जातली अशी माहिती गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हिणे रियल इस्टेट खात्याचे अध्यक्षपद प्रमोद सावंत हांचे कडेन दिला। ते उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्लीत राष्ट्रीय पावड्यार ह्या खात्याच्यो 2 बसका घेतल्यो। तिसरी बसका 23 सप्टेंबराक गोयात जातली आणि हे बसकेचो यजमान स्वतः मुखेलमंत्री असतले। मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी राष्ट्रीय पावड्यार रियल इस्टेटात वावुरपी लोकांचे जीएसटी संबंधित समस्यांचेर उपाय सोदून काढपाचो आपलो हेत उक्तायलो आणि गोयात जावपी बसकेत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन हो उपाय कळोवपाची आस्त तांणी उक्तायली। विद्यार्थ्यांक वेगवेगळ्या स्पर्धात्मक परिक्षांची तयारी करपाक मजत करपा खातीर आयआयटी कानपूर हांणी तयार केल्लो साथी हो एप आधारित शिक्षणीक उपक्रम सुरू जाला। भारत सरकाराच्या शिक्षण मंत्रालयान हो एप चालीक लायला। सगळ्या उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांनी ह्या एपाविशीची माहिती विद्यार्थ्यांक दिवची असे राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन मागला। साथी एपात नीट वा जेईई परिक्षांची तयारी करपाक मजत जातली। ह्या एपा खातीर कसलेच शुल्क आकारचे नात असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयान सांगला। अभियांत्रिकी परीक्षेची तयारी करपा खातीर 45 दिसांचे लाईव्ह सत्र भौतिकी रसायनशास्त्र गणित आणि जीवशास्त्र ह्या विषयांची 720 परस अधिक व्हिडिओ व्याख्यानं ह्या एपात आस पावतात। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांक जाप दिवपाक एप आधारित चॅटबॉट आणि परीक्षेची तयारी करपाविषयीची मार्गदर्शक माहिती साथी एपाची खाशलपणा असात। साथी .ट्युटर.ai ह्या संकेतथळाचेर सगळी माहिती उपलब्ध असा असे एससीईआरटीन कळीत केला। तरणाट्यांक प्रोत्साहन दिवपा खातीर सांगोड उत्सवाचो आवाठ वाढोवपाची आणि इनामांचे रकमेत वाढ करपाचो हावेस असा असे गोय पुनर्वसन मंडळाचे अध्यक्ष आणि कुमारजुव्याचे आमदार राजेश फळदेसाय हांणी सांगला। कुमारजुव्या रामभुवन वाड्यार भिगणापासून तयार केल्ल्या भौशीक गणेश मूर्तीचे अनावरण केले उपरांत ते उलयताले। फळदेसाय हांणी हे खातीर निधीचे प्रायोजन केला। ह्या वेळार कुंभारजुवेचे सरपंच सचिन गावडे, पंचवांगडी नंदकुमार शेट, सुधीर फडते, श्रीराम देवस्थानाचे अध्यक्ष सुरज तारी, समाजिक कार्यकर्ते बाबू रायकार हजर आशिल्ले। रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगला की देशात इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत महत्वाची वाढ दिसून येता आणि 2030 वर्सामेरेन हो विक्री आकडो वर्सुकी 1 कोटी जावपाची आस्त असा। इलेक्ट्रीक वाहनांची विक्री वाढल्यार 5 कोटी नोकऱ्यो निर्माण जातल्यो असं ताणी सांगले। आयज नवी दिल्लीत सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या 64वे वर्सुकी अधिवेशनात संबोधित करताना मंत्री गडकरी हांणी सांगले की देशात सुमारे 30 लाख ईव्ही नोंद झाल्यात। 2023-24 वित्तीय वर्षात चारचाकी ईव्ही विक्रीत 45%, जाल्यार दुचाकी ईव्हीत 56% वाढ झाल्या। संसारीक आत्महत्या आडावपी दिसानिमतान पुडुचेरीच्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयाच्या 300 वयर नर्सिंग विद्यार्थ्यांनी पुडुचेरी भलायकी खात्यान आयोजित केल्ल्या जागृताय रॅलीत वाटो घेतलो। 10 सप्टेंबर ह्या दिसाचो हेत संसारीक पावड्यार आत्महत्या आडावपाविशी जागृताय करप आणि आत्महत्या करपाचे विचार अणभवपी व्यक्तींक आधार दिवप असं असा। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलावेल्यान आयकतात। आता मुखावेले खबरो येतात्या महाराष्ट्र विधानसभा वेचणुके खातीर भाजपान वेवस्थापन समिती स्थापन केल्या. समितीचे अध्यक्ष आणि आदले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हांणी समितीत तीन सह आयोजक वेगवेगळ्या समित्यांची मुखेली खाशेले आमंत्रित आणि पदाधिकारी वांगडी आसात अशी माहिती दिली. नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुले देवेंद्र फडणवीस पियुष गोयल विनोद तावडे आशिष शेलार नारायण राणे आणि हेर पक्ष फुडारी हे समितीचे खाशेले आमंत्रित असतले. बूथ पावड्यार पक्षाची यंत्रणा घटमूट करपा खातीर ही व्यवस्थापन समिती तयार केल्या असे दानवे हांणी सांगले. शिक्षण खात्या वतीन समग्र शिक्षा खाला 97 सुवातांची भरती करतले. हातूंत 85 पूर्व प्राथमिक शिक्षण जाल्यार 12 करियर काउन्सिलरांचो आस्पाव आसा. सरपंच संध्या खाडिलकर हांणी सरपंच पदाचो राजीनामो दिले उपरांत जाल्ले वेचणुकेंत उर्मिला लक्ष्मण गांवस हांची वाळपय नगरगांवच्या सरपंच पदाचेर विरोधाविणे निवड जाली. ह्या वेळार वेचणुकेक सगळे पंचायत वांगडी हाजीर आशिल्ले. नव्या सरपंचांची वेचणूक पंचायत संचालकांनी निश्चित केल्ली. मंगळार सकाळी सुमार 11 वरांचेर ती जाली. सरपंच पदाखातीर उर्मिला गांवस हिचो एकूच अर्ज सादर जाल्लो. वेचणूक अधिकारी लक्ष्मण नायक हांणी उर्मिला हांची सरपंच पदार निवड जाल्ल्याचे घोषित केला. आखाडो हिंदू ख्रिश्चन धर्मियांच्या एकचाराचे प्रतीक आशिल्ल्या आणि नवसाक पावपी म्हणून फामाद आशिल्ले माउंट मेरी सायबिणीचे फेस्त सांतिस्तेम वाठारात ढेरल आणि डिंपल डायस कुटुंबावतीन काल व्हडा उमेदीन आणि भक्तीभावान मनयले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केरी 70 वतीन केरी युथ क्लबाच्या सभाघरात गणेशोत्सवा निमतान ब्रेस्तारा 12 सप्टेंबराक सांजे वेळार 6 वरांचेर 70 म्हाल मर्यादित फुगडी सर्तीचे आयोजन केला. हे सर्तीच्या उक्तावणाक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पिसुर्लेकार सचिव दीपक नार्वेकार राजेंद्र गांवस उपाध्यक्ष जयदेव गांवस पालवी सचिव शिवाजी गाड केरी युथ क्लबाचे अध्यक्ष विष्णू पारोडकर आणि हेर पदाधिकारी हजर रावतले. गोयात मान्सूनच्या पावसान अनु नवो विक्रम रचला. 1 जून ते 9 सप्टेंबराच्या सकाळी 8:30 वरांमेरेन सरासरी 161.81 इंच पावसाची नोंद झाली. दिसभरात पडिल्ल्या पावसाक लागून तो आता 162 इंचाच्या फुडे गेला. हे आधी 2020 सगळ्यात चढ 162 इंच पावसाची नोंद झाली जाल्यार 1961 160 इंच पावसाची नोंद झाली. गोयात पावसाची वर्सुकी सरासरी 129 इंच जाल्यार जून ते सप्टेंबर ह्या काळात हंगामी सरासरी 113 इंच आसा. अनू पावसान हे दोनूय विक्रम आधीच मोडल्यात. हंगामी पाऊस सोपाक आणि 20 दीस उरल्यात. ताका लागून वट्ट हंगामी आणि वर्सुकी पावसाची आकडेवारी आणि वाढपाची शक्यता आसा. चक्रीवादळ यागी उपरांच्या हुवार आणि पालसणा कोसळपाच्या घडणुकांक लागून आयज सकाळ मेरेन व्हिएतनामात मरण आयिल्ल्यांचो आंकडो 65 पावला जाल्यार हेर 39 जण बेपत्ता आसात. देशाच्या कृषी आणि ग्रामीण उदरगत मंत्रालयान ही माहिती दिली. ह्या घडणुकांच्या विध्वंसक वळणाक उत्तर व्हिएतनामातलो फोंग चाऊ पूल कोसळल्यान जायत्या जणांक मरण आयले. पुलाचेर बचावाचे यत्न चालूच असतात. व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन चीन हांणी चक्रीवादळात त्रास जाल्ल्या पाच प्रांतांक आधार दिवपाखातीर 40 लाख डॉलर दिवपाची घोषणा केल्या. आयज सुरू जावपी आशिल्ली भारतीय नौदलाची नागरी प्रवेश चाचणी तंत्रीक आणि प्रशासकीय कारणाक लागून रद्द केल्या. ग्रुप बी एनजी आणि सी गटातल्या वेगवेगळ्या पदांचेर भरती करपा खातीर ऑनलाईन परीक्षा ह्या महिन्याच्या 14 तारखेमेरेन जावपाची आशिल्ली असे भारतीय नौदलान एका निवेदनात सांगला. उपरांत परीक्षेची तारीख परतून थारायतले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.